पार्क में पिकनिक
Das Picknick im Park.
लेना और मैक्स पार्क में पिकनिक करने जाते हैं.
Lena und Max gehen in den Park, um ein Picknick zu machen.
वे रोटी पनीर सेब और पानी पैक करते हैं.
Sie packen Brot, Käse, Äpfel und Wasser ein.
जब वे खाते हैं तो जानवरों को देखते हैं और मौसम का आनंद लेते हैं.
Während sie essen, beobachten sie die Tiere und genießen das Wetter.
आसमान नीला है और सूरज चमक रहा है.
Der Himmel ist blau und die Sonne scheint.
लेना एक सैंडविच खाती है.
Lena isst ein Sandwich.
Max पानी पीता है.
Max trinkt Wasser.
एक कुत्ता आता है और भौंकता है.
Ein Hund kommt und bellt.
Lena उसे एक टुकड़ा रोटी देती है.
Lena gibt ihm ein Stück Brot.
कुत्ता खुश होता है.
Der Hund freut sich.
एक पक्षी पेड़ में गाता है.
Ein Vogel singt im Baum.
बच्चे हंसते हैं और खेलते हैं.
Die Kinder lachen und spielen.
समय तेजी से बीतता है.
Die Zeit vergeht schnell.
जल्द ही दोपहर हो जाती है.
Bald ist es Nachmittag.
लेना और मैक्स अपनी चीजें पैक करते हैं.
Lena und Max packen ihre Sachen.
वे पार्क से विदा लेते हैं.
Sie verabschieden sich vom Park.
पार्क में एक सुंदर दिन था.
Es war ein schöner Tag im Park.
आश्चर्यजनक रात्रिभोज.
Das Überraschungsdinner.
अन्ना ने अपने दोस्तों को एक नए रेस्तरां में आमंत्रित किया.
Anna lädt ihre Freunde in ein neues Restaurant ein.
वो पास्ता का ऑर्डर करती हैं और अपने दिन के बारे में बताती हैं.
Sie bestellt Pasta und erzählt von ihrem Tag.
एक अप्रत्याशित दुर्घटना मनोरंजन लाती है.
Ein unerwartetes Missgeschick sorgt für Unterhaltung.
अन्ना और उसके दोस्त बहुत हंसते हैं.
Anna und ihre Freunde lachen viel.
वेटर गलत पकवान लाता है.
Der Kellner bringt das falsche Gericht.
अन्ना इसे मजेदार पाती है और एक फोटो लेती है.
Anna findet das lustig und macht ein Foto.
वे नए पकवानों को आजमाना चाहते हैं.
Sie wollen neue Gerichte probieren.
वहाँ कई विभिन्न व्यंजन हैं.
Es gibt viele verschiedene Speisen.
अन्ना को इतालवी खाना पसंद है.
Anna mag die italienische Küche.
एक दोस्त सुशी आजमाता है.
Ein Freund probiert Sushi.
वे अपने पसंदीदा पकवानों के बारे में चर्चा करते हैं.
Sie diskutieren über ihre Lieblingsgerichte.
दूसरे दोस्त को तीखा खाना पसंद है.
Ein anderer Freund mag scharfes Essen.
वे विभिन्न पहले के खाने का ऑर्डर देते हैं.
Sie bestellen verschiedene Vorspeisen.
वेटर बहुत मिलनसार हैं.
Die Kellner sind sehr freundlich.
पे भी अच्छे हैं.
Die Getränke sind auch gut.
अन्ना एक मिष्ठान का ऑर्डर करती है.
Anna bestellt ein Dessert.
ये चॉकलेट केक है.
Es ist Schokoladenkuchen.
सभी खाने से संतुष्ट हैं.
Alle sind zufrieden mit dem Essen.
यह एक सुंदर शाम थी.
Es war ein schöner Abend.
अन्ना जल्दी ही वापस आने की योजना बनाती है.
Anna plant, bald wiederzukommen.
फैशन हाउस में एक दिन.
Ein Tag im Modehaus.
ईवा एक बड़े फैशन हाउस में काम करती है और अपने दिन के बारे में बताती है.
Eva arbeitet in einem großen Modehaus und berichtet von ihrem Tag.
वो ट्राई रूम से लेकर बिक्री तक समझाती है कि वो ग्राहकों को सही पोशाक खोजने में कैसे मदद करती है.
Von der Anprobe bis zum Verkauf erklärt sie, wie sie Kunden hilft, das perfekte Outfit zu finden.
चढ़ाई यात्रा.
Der Kletterausflug.
थॉमस और जूलिया पहाड़ों में चढ़ाई यात्रा की योजना बना रहे हैं.
Thomas und Julia planen einen Kletterausflug in die Berge.
वे अपनी तैयारियों और अनुभवों को साझा करते हैं.
Sie teilen ihre Vorbereitungen und Erlebnisse.
शुरुआत में वे उपयुक्त उपकरण खोजते हैं.
Zu Beginn suchen sie nach der passenden Ausrüstung.
उपकरण में हेलमेट और रस्सियां शामिल हैं.
Die Ausrüstung umfasst Helme und Seile.
थॉमस नियमित रूप से उपकरण की सुरक्षा की जांच करता है.
Thomas überprüft die Sicherheit der Ausrüstung regelmäßig.
Julia पर्याप्त पानी और स्नैक्स रखती है.
Julia packt genügend Wasser und Snacks ein.
यात्रा के दिन वे उत्साहित होते हैं.
Am Tag des Ausflugs sind sie aufgeregt.
चढ़ाई सुबह जल्दी शुरू होती है.
Der Aufstieg beginnt früh am Morgen.
परिदृश्य आश्चर्यजनक रूप से सुंदर है.
Die Landschaft ist atemberaubend schön.
रास्ता कभी कभी खड़ी और कठिन होता है.
Der Weg ist manchmal steil und schwierig.
वे दृश्य का आनंद लेने के लिए विश्राम का उपयोग करते हैं.
Sie nutzen Pausen, um die Aussicht zu genießen.
ऊपर पहुंचकर वे संतोषजनक महसूस करते हैं.
Oben angekommen, fühlen Sie sich zufrieden.
Uterai bhi dhyan ki mang karti hai.
Der Abstieg erfordert ebenfalls Konzentration.
Thomas uterai ke dauran Julia ki suraksha karta hai.
Thomas sichert Julia während des Abstiegs.
Ve surakshit roop se aadhar shivir pahunchte hain.
Sie erreichen sicher das Basislager.
Wahan ve aaram karte hain aur din ko pratibimbit karte hain.
Dort ruhen sie sich aus und reflektieren den Tag.
Ve anubhavon ke liye aabhari hain.
Sie sind dankbar für die Erfahrungen.
Vapsi ke baad ve apni agli yatra ki yojana banate hain.
Nach der Rückkehr planen sie ihren nächsten Ausflug.
Ye chadhai yatra dono ke liye avismaraniya thi.
Dieser Kletterausflug war für beide unvergesslich.
Khoya hua samay.
Der verlorene Termin.
Johan ne isko pata chalta hai ki unhone apni mahatvapurn doctor ki appointment chhod di hai.
Johannes stellt fest, dass er seinen wichtigen Arzttermin verpasst hat.
Kahani unki uljhan aur unke harbadi bhare prayas ka varnan karti hai.
Die Geschichte beschreibt seine Verwirrung und seinen hektischen Versuch.
Jab wo jagta hai, to wo pehle se hi khoye hue samay ka tanav mehsoos karta hai.
Als er aufwacht, spürt er bereits die Anspannung des verloren gegangenen Termins.
Uska kalender ek khali sthan dikhata hai.
Sein Kalender zeigt einen leeren Raum.
Wo sochta hai ki wo ise kaise bhul gaya.
Er fragt sich, wie er das vergessen konnte.
Uske phone ne koi yaade nahi set ki hain.
Sein Telefon hat keine Erinnerungen eingestellt.
Wo harbadi mein apni notebook panne palatne lagta hai.
Er beginnt hektisch durch seine Notizen zu blättern.
Pannon ke beech mein use antatah samay mil jata hai.
Zwischen den Seiten findet er endlich den Termin.
Ye vastav mein kal ki tareekh thi.
Es war eigentlich am gestrigen Tag.
Johan ne is doshi aur nirash dono mehsoos karta hai.
Johannes fühlt sich schuldig und frustriert zugleich.
Wo bhavishya mein behtar sangathan ke liye prayas karne ka nirnay leta hai.
Er nimmt sich vor, in Zukunft besser organisiert zu sein.
Johan ne is baithta hai aur ek nayi yojana banata hai.
Johannes setzt sich hin und erstellt einen neuen Plan.
Wo sabhi mahatvapurn samay likh raha hai.
Er schreibt alle wichtigen Termine auf.
Ye bhavishya mein uske liye koi samay na chookne mein madad karega.
Dies wird ihm helfen, in der Zukunft keine Termine mehr zu verpassen.
Shirshak, Dashakon ki Yatra.
Titel: Eine Reise durch die Jahrzehnte.
Vivaran: Ek kalpanik duniya mein, Lisa ek jadui parivahan sadhan ki khoj karti hai, jo use vibhinn aitihasik yugon mein le jata hai.
Beschreibung: In einer fiktiven Welt entdeckt Lisa ein magisches Verkehrsmittel, das sie durch verschiedene historische Epochen transportiert.
Har yatra badalti parivahan duniya mein nayi mulaqatein aur chunautiyan pradan karti hai.
Jede Fahrt bietet neue Begegnungen und Herausforderungen in der sich ändernden Transportwelt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.